चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ढगाळ हवामान पुन्हा येईल का नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांना भीती। पुन्हा झालेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्ग घाबरला आहे। मोठ्या प्रमाणावर कांदा पिकावर सध्या खर्च करून खरीपाप्रमाणे रब्बीतील पिकं देखील वाया जातात की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे। ढगाळ हवामानामुळे कांदा गहू यासारख्या पिकांवर रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। अतिवृष्टीच्या नुकसानीच्या सरकारच्या मदतीची शेतकरी प्रतीक्षा करत असताना परत एकदा निसर्गाची ही आपत्ती ओढवते की काय अशी भीती निर्माण झाली आहे। मागील काही दिवसात पावसानं उघडीप दिल्यानंतर अद्याप शेत वापसा होण्यास सुरुवात झाली होती। कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे रोप उपलब्ध नसल्यानं महागड्या कांद्याची रोपं घेऊन शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे, पण पुन्हा हवामानात बदल होऊन हवामान ढगाळ झालं आहे। अशा हवामानामुळे कांदा पिकावर रोगराई होण्याची भीती देखील शेतकरी व्यक्त करत आहेत।